पहिले इतिहास अध्याय 19 आणि यानंतर असे झाले की अम्मोन यांचा नहाश राजा याचा मृत्यू झाला व त्याच्या जागी त्याचा पुत्र राजा झाला. दावीद म्हणाला, नहाशाचा पुत्र हनून याच्यावर मी दया करीन, कारण त्याच्या पित्याने माझ्यावर दया केली होती. असे म्हणून दाविदाने हनूनच्या सांत्वनेसाठी आपले दूत अम्मोनी लोकांच्या देशी पाठवले. तेव्हा अमोन्यांचे सरदार हनूनला म्हणाले की दाविदाने तुझे सांत्वन करण्याकरता किंवा तुझ्या मृत पित्याचा मान केला असे तुला वाटते का? त्याने या लोकास तुझा प्रदेश पाहण्यास आणि हेरगिरी करायला पाठवले आहे, त्यास तुझा प्रांत उद्ध्वस्त करायचा आहे. हे ऐकून हनूनाने दाविदाच्या दूतांना अटक केली आणि त्यांचे मुंडन केले, त्यांची कमरेपर्यंतची वस्त्रेही फाडली आणि त्यांना वाटेला लावले. मग कोणी जाऊन दाविदाला ही बातमी सांगितली तेव्हा त्याने भेटण्यास माणसे पाठवली, कारण त्या मनुष्यांना मोठी लाज वाटली आणि राजाने त्यांना निरोप पाठवला, तुमच्या दाढ्या वाढेपर्यंत तुम्ही यरिहो येथे राहा, मग इकडे या. जेव्हा अमोन्यांनी पाहिले की दाविदाला आम्ही दुर्गंध असे झालो आहोत, तेव्हा हनून आणि अम्मोनी लोकांनी मेसोपोटामिया व अराम माका व सोबा येथून रथ आणि सारथी मोलाने आणण्यासाठी 1000 किक्कार रुपये पाठवले. अम्मोन्यांनी 32,000 रथ व माकाचा राजा व त्याचे लोक मोलाने ठेवले. तेव्हा त्यांनी येऊन मेजबा नगराजवळ तळ दिला. अम्मोनी आपल्या नगरातून एकत्र होऊन लढायला आले. दाविदाने हे ऐकले तेव्हा त्याने यवाबाला आणि त्याच्या सर्व सैन्यासकट पाठवले. अम्मोनी लोक बाहेर पडले व लढाईसाठी त्यांनी नगराच्या वेशीजवळ मांडणी केली. आलेले राजे मैदानात एकीकडे उभे होते. सैन्याच्या दोन तुकड्या आपल्या विरुद्ध उभ्या ठाकलेल्या असून त्यातली एक आपल्या मागे व एक पुढे आहे. हे यवाबाने पाहिले तेव्हा त्याने इस्रायलातील चांगल्या लढवय्यांना निवडले आणि अरामी सैन्याविरुद्ध त्यांची व्यवस्थित मांडणी केली. उरलेल्या इस्रायली सैन्याला आपला भाऊ अभिषयाच्या हाती सोपवले आणि त्याने या सैन्यांची अम्मोन्यांविरुद्ध लढण्यास मांडणी केली. यवाब म्हणाला, अरामाचे सैन्य जर माझ्यापेक्षा बलवान ठरले तर अभिषय तू मला सोडव, पण अम्मोनी सैन्य तुझ्यापेक्षा बलवान ठरले तर मी तुला सोडवीन. बलवान हो व आपल्या लोकांसाठी आणि देवाच्या या नगरांसाठी लढताना आपण सामर्थ्य दाखवू, मग ते परमेश्वराचे जे काय चांगले उद्देश आहेत तसे तो करो. मग यवाब व त्याच्या सैन्यातील शिपाई अरामी सैन्याविरुद्ध लढाई करण्यास चालून गेले तेव्हा इस्रायल सैन्यापुढून पळाले. अरामाचे सैन्य माघार घेऊन पळून जात आहे हे पाहताच अम्मोन यांनीही पलायन केले. अभिषय आणि त्याचे सैन्य यांच्याकडे त्यांनी पाठ फिरवली. अम्मोनी आपल्या नगरात परतले आणि यवाब यरुश्लेमेला परत आले आणि इस्रायल पुढे आपला पराभव झाला आहे हे अरामी सरदारांनी पाहिले तेव्हा त्यांनी जासूद पाठवून फरात नदीपलीकडील आपल्या लोकास बोलावून घेतले. शोफक हा हद्देजरच्या अरामी फौजेचा सेनापती होता. अरामी लढाईची जमवाजमव करत आहेत हे दाविदाने ऐकले तेव्हा त्याने सर्व इस्रायल लोकास एकत्र जमवले आणि यार्देन नदी पलीकडे जाऊन अराम्यांच्या समोर व्यूह रचला व ते त्याच्याशी लढले. इस्रायल लोकांसमोरून अराम्यांनी पळ काढला. दाविदाने व त्याच्या सैन्याने 7,000 अरामी सारथी आणि 40,000 अरामी सैन्य यांना ठार केले. अरामी सैन्याचा नेता शोफक यालाही त्यांनी मारून टाकले आणि इस्रायलाने आपला पाडाव केला आहे हे जेव्हा हद्देजराच्या सर्व सेवक व राजांनी पाहिले तेव्हा त्यांनी दाविदाशी तह केला व ते त्याचे चाकर झाले. म्हणून अरामी पुन्हा अम्मोनी लोकास मदत करण्यास घाबरले. अशा रीतीने अरामी लोक अम्मोनींना मदत करण्यास तयार नव्हते.